आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेंत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संत गुरू रविदास हांच्या 649व्या जयंतीच्या निमतान पंजाबाक भेट दितले. भारतीय तटरक्षक दळ आज आपलो 50वो स्थापना दीस मनयता. दादल्यांच्या क्रिकेटांत भारतान काल जाल्ल्या 5व्या निमाण्या मॅची न्यूझीलंडाक 46 धावण्यांनी हरोवन 5 मॅचीची T20 माळ 4-8 अशी जिखली. आता पुराय खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेंत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतल्यो. सकयल्या सभाघरांत अर्थसंकल्प सादर केल्या उपरांत ताची प्रत राज्यसभेंत मांडटले. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3र्या कार्यकाळांतले हे 3रे अर्थसंकल्प आसतले. अदमासपत्रक तयार करच्या पयली अर्थमंत्र्यांनी अर्थशास्त्रज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आनी भलायकी क्षेत्रांतले प्रतिनिधी, लघु आनी मध्यम उद्देग, वेपार आनी सेवा क्षेत्र, उद्योग, वित्तीय क्षेत्र आनी भांडवळी बाजार हांच्या सयत वेगवेगळ्या भागधारकां बरोबर सल्ला मसलत बसका घेतल्यो. संसदेत अर्थसंकल्पीय भाषण पुराय जाल्या उपरांत अर्थसंकल्पीय डॉक्युमेंट युनियन बजेट मोबायल एप आनी संकेतथळार उपलब्ध जातले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्या उपरांत अर्थमंत्री देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्या सुमार 30 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतल्यो. 28 जानेवारीक कॉमेस जाल्ले अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 एप्रील मेरेन चलतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतल्यो. सदच्या सप्तका अखेरच्या वेळापत्रका पासून वेगळो निर्णय घेत आयतार आसून लेगीत आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वे बीएससी आनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वे एनएससीन लाईव्ह ट्रेडिंग सेशन जातले. या महिन्याच्या सुरवातेक एक्सचेंजांनी गुंतवणूकदारांक कळयले की नियमित वेव्हार सकाळी 9:15 ते सांजे 3:30 मेरेन चलतलो, जाल्यार कमोडिटी डेरिव्हेटिव्ह बाजारांत सांजवेळा 5 मेरेन वेपार चलतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संत गुरू रविदास हांच्या 649व्या जयंतीच्या निमतान पंजाबाक भेट दितले. मोदी आदमपुरान विमानतळाक भेट दितले. थंय ते विमानतळाच्या श्री गुरू रविदास जी विमानतळ आदमपूर या नव्या नावाचे अनावरण करतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी लुधियानाच्या हलवारा विमानतळार टर्मिनल इमारतीचे उक्तावण करतले. टर्मिनल इमारत राज्या खातीर नवे प्रवेशद्वार थारतली, जी लुधियाना आनी ताचे भोंवतणच्या उद्देगीक आनी शेती वाठाराच्यो गरजो पुराय करतली. राजनिती ही 100 मिटराची रेस न्ही, राजनिती म्हळ्यार मॅरेथॉन. हांगा स्पीड पेक्षा स्टॅमिना जाय अशें म्हणीत गोंयच्या दरेका बुथाचेर एनडीए भाजप खातीर उण्यांत उणी 50% मतां मेळोवन दिवपाच्या ध्येयान पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी करची असो उलो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी काल भाजप कार्यकर्त्या संमेलनांत कार्यकर्त्यांक मारलो. गोंयचे दर मनशाचे उत्पन्न 2014 वर्सा 1.12 लाख रुपया आशिल्ले, ते 2023-24 सुमार 3 लाख रुपया जाला, जे राज्यांतल्या नेटान जावपी उदरगतीचे प्रतिबिंब आसा अशें नबीन हांणी सांगले. भारतीय जनता पार्टीन ताळगावा कम्युनिटी हॉलांत आयोजित केल्ल्या कार्यकर्त्या संमेलनांत ते उलयताले.
पण मैं तो हमेशा इस बात को कहता हूं मित्रों की राजनीति 100 मीटर रेस नहीं है, राजनीति लॉन्ग मैराथन है, जिसमें स्पीड का टेस्ट नहीं स्टेमिना का टेस्ट होता है और हम सबको अपने स्टेमिना के साथ काम करना है. और हमारे जिला के सभी पदाधिकारियों से कहने आया हूं, मित्रों हमें अपने समय का पूरा मेहनत करना है. 2027 का चुनाव हमारे सामने एक लक्ष्य लेके आया है कि अगर हम विकसित भारत की ओर देख रहे हैं, विकसित गोवा की ओर देख रहे हैं, तो 2027 में हम अपने बूथ में कैसे 50% वोट पाए, यही हमारा लक्ष्य होना चाहिए.
या वेळार कार्यकर्ते वड संख्येन हाजीर आशिल्ले. नितीन नवीन हांच्या फुडारपणान मार्गदर्शना खाला 2027 विधानसभा वेंचणूक भाजप जिखतले असो विश्वास मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायला. भारतीय तटरक्षक दळ आज आपलो 50वो स्थापनूक दीस मनयता. सुमार 5 दशकां देशा खातीर समर्पित आनी निस्वार्थ सेवा केल्ल्याचे हे प्रतीक आसा. 1977 वर्सा फक्त 7 सर्फेस प्लॅटफॉर्म्स पासून सुरू जाल्ले भारतीय तटरक्षक दळ आज 155 तारवां आनी 80 विमानां आशिल्ली एक व्हड सागरी शक्तीच्या रुपान विकसीत जाल्या. 2030 मेरेन 200 सागरी जहाजां आनी 100 विमानांचे लक्ष्य साध्य करपा खातीर तटरक्षक दळ सज्ज आसा. यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार हांणी काल महाराष्ट्राच्यो उपमुखेलमंत्री सोपूत घेतलो. ह्यो सुनेत्रा पवार ह्यो राज्याच्यो पयल्यो महिला उपमुखेलमंत्री जाल्या. महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री आनी तांचे घरकार अजित पवार हांकां फाटल्या आठवड्याक विमान अपघातान मरण आयिल्ले. काल दक्षिण मुंबईन विधान भवन संकुलान सर्गेस्त अजित पवारांच्या कार्यालयान जाल्ल्या पक्षाच्या विधीमंडळ पक्षाच्या बसकेन सुनेत्रा पवार हांची एकमतान राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाचे फुडारी निवड जाली. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे आदले सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई हांणी काल नवी मुंबईन तळोजान देशातल्या पहिल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर BBATRC उक्तावण केले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलान हे केंद्र स्थापन केला. कायदेशीर व्यवसाय घटमूट करपा खातीर हो एक महत्वाचो उपक्रम असे उक्तावण सुवाळ्यात उलयतना फडणवीस हांणी सांगले. कायदेशीर शिक्षण आणि व्यवहारिक न्यायालयीन व्यवहार हांचे मदली दरी पयस करपाक अकादमीची महत्वाची भूमिका आसतली असे ताणी म्हणले. इमारतीची गुणवत्ता आणि वेळेन पूर्णता हातूंतल्यान सर्गेस्त उपमुखेलमंत्री अजित पवार हांची कार्यसंस्कृती दिसून येता असे फडणवीस हांणी सांगले. फडणवीस हांणी तांकां श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी काल महाराष्ट्रात नासिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरांतल्या निवृत्ती महाराज आश्रमान पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद येवजणे खाला बांधिल्ले प्रशासकीय इमारत आणि दर्शन रांग मंडपाचे उक्तावण केले. येता त्या कुंभमेळ्याच्या फाटभुयेर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरात मोठ्या प्रमाणात उदरगतीची कामं सुरू असतात आणि सगळे प्रकल्प बेगिनात बेगीन पुराय जातले. या उपक्रमाक लागून भक्तांक आणि पर्यटकांक बरी सुविधा मेळटली असा विश्वास ताणी उक्तायलो. भारतीय स्टेट बँक SBI भारताच्या आर्थिक परिवर्तना खातीर महत्वाचे ठरपी उदेपी क्षेत्राक वित्त पुरवण करपाच्या उद्देशान चक्र हे उत्कृष्टता केंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. फुडले पिळगेंतल्या तंत्रज्ञान आधारित आणि शाश्वततेचे लक्ष केंद्रीत चालल्या उद्देगांक निधी उपलब्ध करून दिवपा खातीर हे केंद्र गिन्यानाचेर आधारिले मंच म्हणून काम करतले. या केंद्राचे उक्तावण मुंबईत आर्थिक सेवा खात्याचे सचिव M. नागराजू हांणी SBI अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी हांच्या हजेरेंत केले. भारतातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कष्टान आणि समर्पणान देशाची दिका आणि स्थिती दोन्ही बदलल्या असे केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. छत्तीसगडाच्या दुर्ग जिल्ह्यातल्या कुंहारीत झाल्या किसान मेळ्यात उलयतना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढोवपा खातीर शेती फायद्याचो उद्योग करचो पडटलो. हे खातीर पारंपारिक शेती पद्धती बरोबर शेतकऱ्यांनी नवे तंत्रगिन्यान सुधारित बियाना फळां फुलां भाजीपालन वखदी पिकांची लागवड करपाची गरज असा असे ताणी या वेळार म्हणले. भारतीय हवामान खात्यान IMD उदेंत राजस्थान आणि अस्तंत मध्य प्रदेशात काय सुवातांनी कऱ्यांचं पावसासहित गडगड मारपाचं ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच उदेंत उत्तर प्रदेशात कुडकुड्याचे शियेन ओडिसात दाट धुके पडपाची शक्यता IMD उक्तायल्या. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती तिरुअनंतपुरमातल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर झाल्या 5 मॅचीच्या माळेच्या 5व्या निमाण्या T20 मॅचीन भारतान न्यूझीलंडाक 46 धावण्यांनी हारोवन ही माळ 4-1 अशी जिंकली. भारतान दिल्ल्या 272 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी न्यूझीलंडान 19.4 ओव्हरींनी 225 धावण्यो केल्ल्यो. पहिली फलंदाजी करपाची निवड करून भारतान निर्धारित 20 ओव्हरींनी 5 विकेटी वगडा 271 धावण्यो केल्यो. ईशान किशनाक प्लेयर ऑफ द मॅच जाल्यार सूर्यकुमार यादवाक प्लेयर ऑफ द सिरीज किताब फाव जालो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संत गुरु रविदास हांच्या 649व्या जयंतीच्या निमतान पंजाबाक भेट दितले. भारतीय तटरक्षक दळ आज आपलो 50वो स्थापणूक दीस मनयता. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.